सांगायची गोष्ट. प्रकाश येरवडेकर, डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया. 1970 साली मी न्यूयॉर्कला आलो तेव्हा आर्किटेक्ट मायकल वॉंग यांना अमेरिकन सरकारचं अनुदान म्हणजे फेडरल ग्रँट मिळालं होतं. त्याच्या आधारे ते घातक द्रव्य नियंत्रण कार्यवाही म्हणजे डेंजरस ड्रग कंट्रोल प्रोग्रॅमचं काम करत होते. त्यांच्या कचेरीतच मी आर्किटेक्ट म्हणून काम करू लागलो. त्या कामाचे काही विशेष अनुभव येथे नमूद करतो. मादक द्रव्यांच्या मोकाट वापरामुळे जी गुन्हेगारी बोकाळली होती तिला आळा घालण्यासाठी न्यूयॉर्क राज्याने डेंजरस ड्रग कंट्रोल ॲक्ट हा कडक कायदा June 11, 1973 रोजी मंजूर केला. त्याच्या अंमलबजावणीसाठी लागणाऱ्या यंत्रणेत काही ठिकाणी असलेल्या न्यायालयात जास्तीचे न्यायाधीश नेमावे लागले. काही ठिकाणी असलेल्या न्यायालयांच्या इमारतीत जरूर ते बदल करावे लागले आणि काही ठिकाणी जास्तीची न्यायालये आणि त्यांना पूरक अशा कचेऱ्यासुद्धा नव्याने उभाराव्या लागल्या. सर्वसाधारण सेवा कार्यालयाचे आयुक्त म्हणजे कमिशनर ऑफिस ऑफ जनरल सर्व्हिसेस जनरल ओहारा यांना घातक द्रव्य नियंत्रणाची शीघ्र कार्यवाही म्हणजे इमर्जन्सी डेंजरस ड्रग कंट्रोल प्रोग्रॅम या यंत्रणेचे सूत्रधार म्हणजे कोऑर्डिनेटर नेमले होते. त्यांनी या कामासाठी 3 सहकारी नेमले, ब्रिगेडियर जनरल हिगिन्स, ब्रिगेडियर जनरल लॉरी आणि ब्रिगेडियर जनरल मर्फी. जनरल ओहारांसह ते तिघेही अमेरिकन लष्कराचे दुसऱ्या महायुद्धात प्रत्यक्ष लढलेले मान्यवर सेवानिवृत्त होते. जनरल ओहारांनी या कामासाठी वास्तू नियोजन आणि बांधकाम गट म्हणजे फॅसिलिटी प्लॅनिंग आणि कन्स्ट्रक्शन ग्रुप स्थापन केला. जनरल लॉरींना त्याचे प्रमुख नेमले, मला सहाय्यक संचालक म्हणजे असिस्टंट डिरेक्टर नेमले आणि माझ्या हाताखाली 9 जण नेमले. या कामाला 14.8 दशलक्ष म्हणजे $1 मिलियन खर्च आला. राज्यातल्या एकंदर 49 ठिकाणी 3 कंत्राटदारांच्या सहाय्याने हे काम केवळ 2 वर्षात उरकले. त्यासाठी न्यूयॉर्क राज्याची न्याय यंत्रणा, न्यूयॉर्क महानगरपालिका, न्यूयॉर्क राज्याच्या फौजदारी न्यायसेवेचे आयुक्त म्हणजे डिरेक्टर ऑफ क्रिमिनल जस्टिस सर्व्हिसेस, त्याच्या आनुषंगिक कचेऱ्या आणि या कार्यवाहीचे नियोजन आणि अंमलबजावणीला जबाबदार असलेल्या न्यूयॉर्क राज्याच्या सर्व कचेऱ्या या सर्व यंत्रणांशी संपर्क साधून त्यांची सांगड घालावी लागली. पहिला पाहणीचा अहवाल 2 महिन्यात सादर झाला आणि अंतिम अहवाल 2 वर्षात. मला लाभलेल्या अनुभवी कर्त्या ज्येष्ठ सहकार्यांकडून जे शिकायला मिळाले ते अनमोल होते. जनरल लॉरींची पद्धत अशी, कोणत्याही ठिकाणी दिलेल्या वेळाच्या 20 मिनटं आधी हजर राहायचं. का? तर ज्या माणसाला भेटायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला थांबायला लागलं आहे तर हरकत नाही, पुढच्या वेळेस तो माणूस नक्कीच वेळेवर हजर होतो. हिवाळ्यात फरतीवर असताना आपली गाडी पार्किंग लॉटमध्ये बर्फात पुरली गेली तर ती कशी शोधायची? गाडीचा साधारण आकार पाहून लायसन्स प्लेटच्या समोरचा बर्फ तेवढा काढायचा. आपली गाडी असेल तरच बाकीचा सगळा काढायचा. 2 वर्षात ही कार्यवाही संपल्यावर न्यूयॉर्क राज्याचे मुख्य प्रशासकीय न्यायाधीश बार्टलेट, न्यूयॉर्क चीफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जज हे मला कचेरीच्या इमारतीत भेटले. त्यांनी विचारले, आता तू काय करणार आहेस? मी म्हणालो, दुसरी नोकरी बघीन. तू पीटर ग्रे यांच्याशी बोललास का? पीटर ग्रे हे राज्य न्यायालयांचे दुय्यम प्रशासक म्हणजे डेप्युटी स्टेट कोर्ट ॲडमिनिस्ट्रेटर होते. बोललो. ते म्हणाले, इतक्या मोठ्या पगाराला लागणारी तरतूद नाही. जज बाटलेट म्हणाले, तू तुझ्या ऑफिसमध्येच थांब. मी माझ्या ऑफिसमध्ये थांबलो. बरोबर 20 मिनिटात त्यांचा फोन आला, तू सोमवारपासून कामावर ये. मी पीटरला सांगून तुझ्या पगाराची नव्याने तरतूद केली आहे.